चीनीमंडी.com पॉडकास्ट।
24 तासात दिल्लीत कोरोना व्हायरसचा नवा रुग्ण नाही, अरविंद केजरीवाल। गेल्या 24 तासात राष्ट्रीय राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसचं कोणतंही नवं प्रकरण नोंदवलं गेलेलं नाही। ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये हेच आता मोठं आव्हान असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं। कोविड-19 संक्रमित ज्या 5 जणांवर उपचार चालू होते त्या 5 जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आल्याचं ट्विट मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलं आहे। गेल्या 24 तासात कोरोना व्हायरसची नवी केस नाही म्हणून लगेच एक्साइट न होता आता ही परिस्थिती कशी नियंत्रणात राहील याबाबत जनतेचं सहकार्य अपेक्षित असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसचे आतापर्यंत 30 रुग्ण आढळले आहेत। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशभरातून या आजाराची 492 प्रकरणं नोंदली गेली आहेत। या आकडेवारीत 41 विदेशी नागरिक आणि 9 मृतांचा समावेश आहे।